93.5 रेड एफएम वर 10:29 ची वेळ मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये रेड एफएम 93.5 कह रहा है पानी बचाओ. जरा ये सुनिएगा.
लोक म्हणतात पाणी वाचवा पाणी वाचवा, काय गरज आहे त्याची. काल एक बातमी वाचते तिकडे म्हणे आठवड्याला 2 टँकर पाणी मिळतं, गावाची लोकसंख्या 3,625 म्हणजे 8 दिवसाआड प्रत्येक माणशी 7 लिटर पाणी. पण आपल्याला काय गरज आहे पाणी वाचवण्याची. आपल्या कसारा नजीकच्या एका गावातला पाड्यातला एक फोटो पाहिला. एक नवतरुणी विवाहासाठी सज्ज झालेली, डोक्याला मुंडावळ्या वगैरे बांधलेल्या, पण लग्नाची टाळी लागण्याच्या आत पाणी आलं म्हणून स्वतःच्या कमरेवर हंडा घेऊन तिला यावंच लागलं. हे सगळं मी पाहतोय, पण काय गरज आहे मला पाणी वाचवण्याची. खरंच काहीच गरज नाहीये मला पाणी वाचवण्याची.
जर तुम्हालाही वाटत असेल की पाणी वाचवण्याची गरज आहे तर सहभागी व्हा रेड एफ एम च्या या इनिशिएटिव्ह मध्ये. घाट घाट का पाणी, कुणी पाणी वाया घालवत असेल तर कॉल करा 6606935 वर किंवा फोटोज पोस्ट करा रेड एफ एम आरजे च्या FB पेज वर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.